देशमुख सर बोलते हैं क्या? देशमुख सर नमस्कार, सिद्धेश बोलतो आहे परांजपे टीम मधून. मागे आपण फॉरेस्टर मध्ये इन्क्वायरी केली होती तुम्ही एक फ्लॅट संदर्भात. कुठे केली होती इन्क्वायरी? ओके, तुम्हाला संचित भावकर यांनी काहीतरी मेलवर डिटेल्स पण पाठवले होते तुम्ही एक फ्लॅट. ओके, बरं बरं बरं.